पौल देवाची वार्ता सांगत असल्याच्या काही काळानंतर त्याच्या सिला नावाच्या दुसऱ्या सोबत्यासह दुसऱ्या शहरात आला. त्यानंतर पौल आणि सिला प्रार्थना स्थळी जात असताना त्यांना एक दुष्ट आत्मग्रसित मुलगी मिळाली. ती लोकांचे भविष्य सांगून आपल्या मालकाला खूप पैसे मिळवून द्यायची. ती पौल आणि सिलाला बघून मोठ्याने ओरडून म्हणाली, हे लोक देवाचे दास आहेत, ते तुम्हाला मुक्तीचा मार्ग सांगतात. असे ती नेहमीच करत असे म्हणून पौल त्रासला. तिच्यात असलेल्या दुष्ट आत्म्याला म्हणाला, येशूच्या नावाने मी तुला आज्ञा देतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि तो दुष्ट आत्मा तिच्यामधून निघून गेला. हे बघून तिच्या मालकाला खूप राग आला व त्याला वाटले आपली कमाई बंद झाली आहे. म्हणून त्याने पौल व सिला यांना पकडून मोठ्या अधिकाऱ्याकडे नेले व म्हटले, हे आमच्या नगरात येऊन आम्हास त्रास देतात व असे काही रीती सांगतात जे आम्हाला मानणे आणि ग्रहण करणे योग्य नाही. हे ऐकून अधिकाऱ्याने त्यांना फटके मारण्याची आज्ञा दिली. पुष्कळ फटके मारल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकले व त्यांचे पाय एकत्र बांधले व तिथे तुरुंग अधिकारी सुरक्षेसाठी ठेवले. नंतर पौल व सिला अर्ध्या रात्री देवाचे गीत गाऊन भक्ती करत होते तेव्हा अचानक भूकंप झाला व तुरुंगाचे पाय डगमगले. सर्व दरवाजे उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्याने तुरुंगाचे दरवाजे उघडलेले पाहिले व त्याला वाटले सर्व कैदी पडून गेले म्हणून तलवारीने तो स्वतःलाच मारणार. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला मारू नको कारण आम्ही सर्वजण इथेच आहो. मग तुरुंग अधिकारी दिवा घेऊन धावत आत गेला व पौल व सिला यांच्या पाया पडला व म्हणाला, मला मुक्ती मिळावी म्हणून मी काय करावे. ते म्हणाले, येशूवर विश्वास ठेव म्हणजे तू आणि तुझे सर्व घराण्याला मुक्ती मिळेल. व त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले आणि त्याच्या घरातील सर्वांनी पाण्याचा एक धार्मिक विधी पूर्ण केला. मग तुरुंग अधिकारीने विधी पूर्ण करून त्यांचा चांगला पाहुणचार करत आनंद साजरा केला. नंतर पौल व सिलाला तुरुंगातून सोडण्यात आले व त्यांनी शिष्यांना भेटून शहर सोडले.